பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் க்ருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வரஹ குரு சாக்ஷா பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குருவே நமஹ. ஸ்ரீ ராம் ஸ்ரீ ராம் ஸ்ரீ ராம். ஓம் பார்த்தாய ப்ரதிபோதிதாம் பகவதாம் நாராயணேன ஸ்வயம் வ்யாஸேன க்ரதிதாம் புராண முனினா மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணீ பகவதி அஷ்டாதஶ அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷிணி. நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லார விந்தாய தபத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ண பிரஜ்வாலிதோ ஞானமய பிரதீப யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருத வேதைஸாங்க பதக்ரமோபநிஷதை காயந்தியம் சாமகா. தத்கதேன மனசா பஷ்யந்தி அமுன் யோகினோ யஸ்யாந்தம் நவிதுஹு சுரா சுரகணா தேவாய தஸ்மை நம. ஸ்ரீராம் கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாப சமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் ப்ரகாஶம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்தசுபுரம் பாவனம் பரமம் சாயகம் பாவசேவாசினம் பஜே.
आता हृदय हे आपुले सौफाळुनी या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यु देवो अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे साधक शांत बसलेला आहे आणि ब्रह्माची प्रतिष्ठा असलेले जे सद्गुरु ब्रह्म ज्यांच्यामुळे प्रगट होतं असे सद्गुरु त्यांची आपल्या हृदयात भावना करण्यासाठी म्हणून आपलं हृदय शुद्ध करतो आहे भावनेने संकल्पाने तो असं ठरवतो आहे की आता आपलं हृदय चौफाळून म्हणजे शुद्ध करून भलं शुद्ध करून त्याच्यावर सद्गुरूंची पावलं विसावावीत असं काही करू. अर्थात हृदयातून विकार विषय दुष्ट भावना असूयादी मत्सरादी अशा प्रकारचे घातक विकार काढून टाकू. जरी नुसता संकल्प केला आणि रोज संकल्प करत राहिला तरी देखील जेव्हा विकार उद्भवतील तेव्हा आठवण होईल की हे विकार नकोयत. सज्जन जीवनाचं जे लक्षण आहे त्या सज्जन जीवनाच्या लक्षणामध्ये सातत्याने केलेला संकल्प आणि सातत्याने शुद्ध होण्याची गरज. आपण शुद्ध असावं अशी इच्छा ही काम करते. जन्मतः कोणी शुद्ध नसतो असं म्हणतात की संस्कारात द्विज उच्चते. संस्कारामुळे तो ब्रह्म जाणायला योग्य असा ब्राह्मण होतो. जन्मतः विकारांनी कारण ते अत्यंत जवळचे आहेत इंद्रियांचा स्वाभाविक विषय असलेल्या गोष्टी खूप जवळचे आहेत असं असल्यामुळे त्याच्या ठिकाणी गती असणं हे एक वेळ स्वाभाविक आहे. हे लक्षात घेऊन आपल्याकडं सगळी कर्म करून आला दिवसभराची की हातपाय तोंड धुवून स्वच्छ होऊन देवापुढे बसावं प्रसन्न चित्तानी आणि शुभं करोति कल्याणम शुभ कर्म करावीत आणि कल्याण प्राप्त करावं आरोग्यपूर्ण जीवन असावं धनसंपदा असावी शत्रुबुद्धी नसावी अशा प्रकारची भावना करण्याची रीत होती. आता किती उरलेली आहे माहीत नाही. रोज शुभं करोती म्हटल्यामुळं रोज निदान तो विचार गरजेचा आहे हे तर कळतं. हृदय शुद्ध करणं ही खूप दीर्घकाळाची प्रक्रिया आहे पण खूप दीर्घकाळाची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी प्रयत्न देखील तितक्याच सातत्याने आणि दीर्घकाळ करणं गरजेचं आहे. आज बसलेला आहे आणि आज जितकं शक्य तितकं हृदय शुद्ध केलेलं आहे. जितकी शक्यता होती तितका निर्मत्सरी आहे, निरहंकारी आहे, सर्वांशी मैत्री राखणार आहे, कोणाचाही द्वेष न करणार आहे, अंतःकरणामध्ये करुणा संपादन केलेला आहे. अनावश्यक ममत्व दूर केलेलं आहे. यांनी हृदय शुद्ध होतं याचा उपयोग काय? यामुळेच तर शांती मिळते, यामुळेच तर समाधान मिळतं. याचा व्यावहारिक उपयोग काय म्हटलं तर फारसं उत्तर कदाचित देता येणार नाही. ज्याची बुद्धी तिरकी आहे तो कदाचित जास्त पैसे मिळवेल. ज्याला फसवता येतं चांगलं तो कदाचित जास्त यशस्वी होईल, पण तो समाधान मिळू शकेल असं नाही. सोपंय रामदेवजी बाबांसारख्या एका साधूला आणि त्याचे जे असिस्टंट आहेत त्यांना पंतप्रधानांना सांगायचं आहे, आम्ही तुमच्याशी चर्चा करायला आलेले आहोत, पण त्यांना दिलासा मिळेल म्हणून आम्हाला एवढं लिहून द्या की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो, पण मागण्या मान्य केल्यानंतर तुम्ही उपोषणही मागं घ्याल याची खात्री काय? अजून नवीन तर मागण्या केल्या तर बोलू शकतात. दुष्ट मनुष्य किंवा जो धूर्त आहे तो मनुष्य हे करू शकतो. आणि मग त्यांना अल्टिमेटम दिला की तुम्ही लिहून दिलेलं माझ्याकडे आहे कपिल सिब्बल, आता आम्ही हे प्रेसमध्ये देऊन टाकू, नाहीतर बघा. बऱ्याचदा असा प्रश्न येतो की सज्जन मनुष्य काय मिळवतो या जगामध्ये, त्याच्यापेक्षा दुर्जन जास्त मिळवताना दिसतो. लांडी लबाडी करणारा मनुष्य मोठमोठी घरं बांधून राहिलेला दिसतो, मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरताना दिसतो. आणि सज्जन बिचारा तसाच रस्त्यांनी चालत जातो, त्याच्याजवळ काही राहत नाही, असं जेव्हा कोणी कोणाला बोलतं तेव्हा आपण देखील मोठ्या घराच्या आशेनीच ते बोलतो हे सिद्ध होतं. शांतीच्या आशेनी नाही, आपली अपेक्षा गाड्यांचीच असते, मोठ्या घरांचीच असते. तो जे मिळवतो ते आपल्याला आकर्षकच वाटत असतं. पण हीच गोष्ट आहे की तो मिळवतो ते मिळवायचं असेल तर तो मिळवतो तसं वागणं क्रमप्राप्त आहे. एरवी तुमच्या शक्तीबुद्धीप्रमाणे जे काही मिळतं त्याच्यातून जे स्वाभाविक तुम्ही जे आणि जिथं आहात तिथं समाधानी राहणं तुमचं काम आहे. सोपं आहे ना, तुमच्या खिशातले पैसे माझ्या खिशात येण्यासाठी मी जर थोडासा खोटं नाटं वागलो तर त्या पैशाचा उपयोग करून मला ट्रिपा करता येतील, हॉटेलमध्ये राहता येईल, बाहेर घरं घेता येतील. सोपं आहे, काय अवघड आहे? तसंच घडतं. तुमच्या खिशातले पैसे माझ्या खिशात सहजासहजी तुम्ही बरे येऊन द्याल त्याच्याकरता तुम्हाला फसवणंच भाग आहे. पण अशा माणसाला समाधान मिळणं कठीण आहे हे आपल्या लक्षात येत नाही. साठे सर इथं आहेतच, मला सांगत होते किंवा एकदा एका मनोगतातच त्यांनी सांगितलं की बरोबर ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी ठरवलं आपण काय करायचं, त्यांच्या मित्रांनी ठरवलं आपण काय करायचं. त्यांचे मित्र आता ज्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत त्या ठिकाणी त्यांना रिव्हॉल्वर घेऊन सतत फिरायला लागतं असं त्यांनी सांगितलं. संपत्ती तर दिसतीये त्यांच्याकडं, श्रीमंती तर आलेली आहे हेवा कोणीही करेल अशी, पण सुरक्षितता गेलेली आहे, शांती गेलेली आहे असं ते म्हणाले. बरोबर की नाही सर? म्हणून हृदय शुद्ध करणं आणि हृदय शुद्ध करून त्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं आहेत त्याचीही प्रतिष्ठापना करणं या फार एकापुढे एक केल्या गेलेल्या गोष्टी आहेत. यांनी व्यवहारातलं काही मिळणार नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे. पण यांनी जे मिळेल ते खूप खूप मोठं असेल. हृदय शुद्ध जर झालं, सर्वांच्या कल्याणाची भावना जर हृदयाच्या ठिकाणी असेल, तर मिळणारं शांती समाधान मोठं आहे. आणि अजूनही आपल्या गुणवत्तेप्रमाणे आणि शक्तीबुद्धीप्रमाणे जो चालतो तर त्याचं जगात उत्तम चालतं, फार वाईट चालतं असं दिसत नाही. त्याच्यापुरतं त्याला जरूर मिळतं. तुलना जर केली नाही तर तो समाधानी राहायला काही अडचण नाहीये. थोडं विषयांतर मी अशा करता केलं की झालेल्या गोष्टींचा तुम्हाला जसा क्लेश झालेला आहे तसा आपल्या इथल्या सगळ्या सर्वसामान्य सज्जनांना खरंच क्लेश झालेलाच आहे. आज सकाळी मला एक भगिनी येऊन म्हणाल्या की रात्रीची झोप उडाली आहे. कोणत्या कारणाकरता? जे चाललंय त्याच कारणाकरता उडाली आहे म्हणाल्या. म्हटलं कदाचित असं असेल भगवंताची इच्छा की याच्यातून देखील संघर्षाशिवाय तशाही प्रकारे रामराज्य देखील स्थापन होण्यासाठी रावणाशी मोठा संघर्षच करायला लागला. संघर्षाशिवाय होत नाही. जे करणारे लोक आहेत त्यांचे हाल पाहून देखील आपल्याला त्रास होतो हे खरं आहे. पण कदाचित थोडी बहुत जागृती आली की काय असं वाटतंय तर हे शुभचिन्ह देखील आहे. सज्जनांना त्रास होतोय याच्यातून जर समाज जागा झाला तर चांगलंय असं मी म्हटलो. फार क्वचित येणारा सामाजिक उल्लेख आज प्रवचनात अशा करता केला की हृदय शुद्ध झाल्याखेरीज हृदय शुद्ध करून पारमार्थिक लाभ होतो. पण शुद्ध हृदयाच्या माणसाला जेव्हा अशुद्ध हृदयाच्या माणसाशी टक्कर घ्यायला लागते तेव्हा फार विचित्र पद्धतीचा संघर्ष उभा राहतो. तोही पाहणं क्लेशकारक असत. हृदय शुद्ध करून सद्गुरूंची पावलं हृदयाच्या ठिकाणी विराजमान करणं म्हणजे सद्गुरूंचा जो उपदेश आहे तो उपदेश त्याचं खूप परिशीलन करणं. सद्गुरूंचा उपदेश आणि सद्गुरू हे एकच आहेत. सद्गुरूंचे पाय आणि सद्गुरूंचा उपदेश म्हणजे एकसारखंच आहे. तरी देखील या ओव्या या सगुणाला उद्देशूनच आहेत. त्यामुळं सद्गुरूंचे पाय आपल्या हृदयामध्ये आले, प्रतिष्ठापित आपण केले, यामुळे देखील सद्गुरूंचा उपदेश देखील सहज आठवला पाहिजे. सगुणाची आठवण आहे पण त्याच्यात उपदेशाची आठवण सहज असलीच पाहिजे, येईलच. जेव्हा स्वामीजी आठवतात तेव्हा त्यांच्या शिकवणुकीशिवाय ते थोडेच आठवणार आहेत. त्यांची शिकवण आठवते, त्यांचं चालणं बोलणं आठवतं, तसा त्यांचा विवेक आठवतो, त्यांचा बोध आठवतो, त्यांचं निष्काम निरपेक्ष प्रेम आठवतं, त्यांचा सद्भाव आठवतो. सद्गुरूंची पावलं आपल्या हृदयामध्ये आता आपण विराजमान करू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. साधक बसलेला आहे प्रतिभेनी भावनेनी आपल्या हृदयाच्या शुद्धीची कल्पना केलेली आहे आणि हृदय आपलं शुद्ध झाले आणि हृदय शुद्ध झालेलं त्या शुद्ध झालेल्या हृदयाच्या ठिकाणी सद्गुरूंच्या पावलांची प्रतिष्ठापना देखील त्यांनी केलेली आहे. त्यामुळं त्याच्या ठिकाणी सद्गुरूंचा जो उपदेश आहे तत्वमसी, तत्वम सोहम सहा अशा प्रकारचा उपदेश देखील स्फुरायला सुरुवात झालेली आहे. हे दोन्ही एकाच वेळेला व्हावं बर का. जर हे दुसरं होत नसेल तर नुसतं पहिलं होण्याला तितकं महत्व नाही, ते तसं निरर्थकच ठरेल. सद्गुरु आले की सद्गुरूंचा उपदेश देखील आला, सद्गुरूंची प्रसन्नता आली, सद्गुरूंचे आशीर्वाद आले, त्यांची कृपा आली. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी लगोलग लिहिलं की ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कर्मणजे या ओव्या झाल्यात. या ओव्या नुसत्या वाचून पुढच्या ओव्या मला घ्यायच्या. सद्गुरूंनी उपदेश केला आणि त्या उपदेशाचं परिशीलन करणं म्हणजे सद्गुरूंची पावलं हृदयामध्ये ठेवणं. पण सद्गुरूंची पावलं हृदयामध्ये केवळ उपदेशाने ठेवत नाहीये तर प्रत्यक्षही ठेवलेली आहेत असा भाव धरलेला आहे आणि उपदेशाची आठवण देखील करतो आहे. त्यामुळे जो ऐक्य भाव मनामध्ये निर्माण झाला, ऐक्य कोणाशी ऐक्य, गुरु तत्वाशी ऐक्य, परमात्म तत्वाशी ऐक्य, ऐक्य म्हणजे एकता, अनेकता नव्हे. एकतेमध्ये फार मोठी शक्ती आहे. सद्गुरूंच्या पावलाशी एकता आणि सद्गुरूंच्या उपदेशाशी अंतःकरणपूर्वक एकता, त्यामुळे हा ऐक्य भाव निर्माण झालेला आहे. तो ऐक्य भाव सर्व शरीराला व्यापून राहिला, त्यामुळं सर्व इंद्रिय रूपी सर्व इंद्रिय ही जणू काही फुलं किंवा फुलांच्या कळ्या, त्याची ओंजळ करून ती ओंजळ ऐक्य भावाची आहे. सर्व इंद्रियांचं ऐक्य आहे सद्गुरूंच्या उपदेशाच्या संदर्भात. डोळे वेगळे बोलत नाहीयेत आता, डोळे विकारांकडे धावत नाहीत, विषयांकडे धावत नाहीयेत, डोळे देखील एकाच ठिकाणी, कान देखील एकाच ठिकाणी, सर्व इंद्रिय एकाच ठिकाणी, बोधाच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या चरणांच्या ठिकाणी एकवटलेली आहेत. आणि या भावांची एकता अशी आहे की जणू त्याचीच ओंजळ भरून फुलं केली आणि त्याचा अर्घ्य सद्गुरूंच्या चरणांवर अर्पण केला. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यो देवो. अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. अंजुळी देखील ऐक्य भावाची, तर वासना धुण्यासाठी म्हणून जे उदक आणलेलं आहे तेही अनन्य. अनन्योदके उदक, अनन्य म्हणजे अन्यता नाही, एकरूपता आहे, एकनिष्ठ भावरूपी उदकानी वासना देखील धुवट धुवून काढलेल्या आणि शुद्ध झालेल्या. जसं तुकाराम महाराज म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुणगान, मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाच्या पायी. अशा प्रकारे सर्व इंद्रिय धुवून काढलेली आहेत अनन्य रूपी उदकानी. जीवनामध्ये आता अन्य वासना राहिलेल्या नाहीत. आणि त्या अनन्य उदके धुवट वासना जे तन्निष्ठ, अशा धुवून काढलेल्या ज्या वासना आहेत आणि धुतल्यामुळे शुद्ध निर्मळ झालेल्या ते लागलेसे अबोट चंदनाचे, ते चंदनाचं अबोट सद्गुरूंच्या चरणांवर लावलेलं आहे. प्रेमाचे मी भांगारे निर्वाळुनी नुपुरे, प्रेमरूपी प्रेम हेच कोणी सोनं, प्रेमाचे नि भंगारे. सद्गुरूंची जी पद आहेत ती घागऱ्यांनी आपण सजवू, त्या ज्या घागऱ्या बनवायच्या आहेत त्या सोन्याच्या असाव्यात आणि ते सोनं प्रेम हेच आहे. ते सोनं देखील निर्वाळुनी नुपुरे, गाळून शुद्ध करून घेतलेलं सोनं असेल. सोन्यामध्ये देखील अशुद्धता असते, ती सगळी अशुद्धता काढून प्रेमामध्ये देखील अशुद्धता असते. वासनारूपी अशुद्धता प्रेमामध्ये असते. इंद्रियजन्य प्रेम असू शकतं, देहजन्य प्रेम असू शकतं, स्वार्थजन्य प्रेम असू शकतं, कामनाजन्य प्रेम असू शकतं, कामापुरतं प्रेम असू शकतं. काम झालं की प्रेम नाही होतं. इथं निष्काम निरपेक्ष प्रेम हेच कोणी सोनं आणि ते सद्गुरूंच्या पादपद्मी अत्यंतिक प्रेमामुळं आणि बाहेर कुठलाही विषय त्याच्याकडे आकर्षित न झाल्यामुळं गाळून शुद्ध केलेल्या सोन्यासारखं प्रेम आहे. अशा प्रेमरूपी सोन्यातून, गाळून काढलेल्या सोन्यातून ज्या घागऱ्या बनवल्या त्यांनी सद्गुरूंची जी सुकुमार पावलं आहेत ती सजवू. प्रेमाचे नि भांगारे निर्वाळुनी नुपुरे, लेववू सुकुमारे पदेतिये, घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी अंगोळिया. अव्यभिचार म्हणजे एकनिष्ठ, मागच्या श्लोकाशी संबंधित देखील अव्यभिचारी भक्ती, त्या एकनिष्ठ अशा भक्तीने शुद्ध केलेली आणि घणावली आवडी, ते सद्गुरूंच्या विषयी, सद्गुरूंच्या उपदेशाविषयी, सद्गुरूंच्या चरणाविषयी अत्यंत दृढ झालेली आवड. आवडीमध्ये देखील तरतम भाव असू शकतो. ही आवड सर्वोच्च आवड आहे. सद्गुरूंचे चरण हीच सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट, ही सर्वात आवडणारी गोष्ट. सद्गुरूंची च्या चरणांची अव्यभिचारी चोख भावानी भक्ती हीच कोणी जोडवी. घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी अंगोळिया. सद्गुरूंच्या दोन्ही अंगठ्यामध्ये जोडवी घालू. आमच्या प्रेमाचं बंधन सद्गुरूंच्या अंगठ्याला घालू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवू वरी. सर्व इंद्रिय त्यांच्या ऐक्य भावाची ओंजळ करून त्याच्या पुष्पांजळीचा अर्घ्य सद्गुरूंच्या चरणांवर दिला, फुलं अर्पण केली. आधी सद्गुरूंची पावलं हृदयाच्या ठिकाणी बसवली, इंद्रिय रूपी कळ्या त्यांची ओंजळ ऐक्य भावानी सद्गुरूंच्या चरणी अर्पण केली. मग सद्गुरूंच्या चरणांना गंध लावला. अनन्य गके धुवट वासनाजे तन्निष्ठ, ते लागलेसे अबोट चंदनाचे. सद्गुरूंच्या चरणांना वासना धून शुद्ध करून तेच जणू चंदन ते लावलं. मग अत्यंत प्रेम आणि शुद्ध प्रेम हेच कोणी सोनं त्या सोन्याच्या घागऱ्या केल्या आणि सद्गुरूंचे पाय होते तर ते त्या घागऱ्यांनी सजवले. मग सद्गुरूंच्या ठिकाणी सद्गुरूंच्या उपदेशाच्या ठिकाणी घणावली आवडी, अतिशय दृढ झालेली आवड आणि एकनिष्ठ शुद्ध भाव धरून सद्गुरूंच्या दोन्ही अंगठ्यामध्ये जोडवी घातली त्याची. आणि तेवढं झाल्यानंतर मग सद्गुरूंच्या चरणांवर कमळ ठेवलं. ते कमळ कोणतं ठेवलं? आनंदा मोद बहळ. त्या कमळातून आनंद देणारा असा मोद सुवास बहळ म्हणजे भरपूर पुष्कळ असा फाकत होता असं कमळ सद्गुरूंच्या चरणांवर अर्पण केलं. आनंदा मोद बहळ. कोणता आनंद होता? हा सात्विकाचा आनंद होता, सत्ववृत्तीचा आनंद होता. मुकुळ म्हणजे कमळ. ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. अष्टदळ असणार ते कमळ सद्गुरूंच्या चरणांवर ठेवलं. अष्ट सात्विक भावांचं 8 पाकळ्या असलेलं असं कमळ सद्गुरूंच्या चरणांवर ठेवलं. अर्थात अशी पूजा करत असताना अष्ट सात्विक भाव उचंबळून आले आणि ते अष्ट सात्विक भाव हेच जणू कमळ ते सद्गुरूंना अर्पण केलं. तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे वोवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. एवढं सगळं झाल्यानंतर असं सगळं ज्यांनी केलं तो आपल्या कर्तृत्वाबद्दल, आपण अशा प्रकारची पूजा केल्याबद्दल जर अहंकारांनी थोडा बहुत युक्त होत असेल, कारण अशी पूजा कोणी केली न केली कोणाला माहिती, तशा प्रकारची पूजा माझ्या हातून घडली असं त्याला वाटतं. केवढे आम्ही भाविक, केवढे आम्ही सात्विक, केवढे आम्ही भाग्यवान असं त्याला वाटण्याची शक्यता असते. या जगात जे कोणाला मिळालं नाही ते मला मिळत आहे. संत संग किती दुर्लभ तो मला मिळतो आहे. हा जो मी आहे मला आणि मी भाग्यवान अशा प्रकारचा भाव आहे. त्यामुळं थोडी बहुत कदाचित देह अहंता निर्माण होत असेल भाविकाच्याही अंतःकरणात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा जणू धूप, कारण तो धुमसत धुमसत जळतो. अहंकार असा पेटवण्यासारखा, शुद्ध चांगल्या पेटवण्यासारखा असा पेटत नाही आणि नाहीसा होत नाही. तो धुमसतो, लवकर जळायला तयार राहत नाही. ओलं लाकूड कसं जळतं पण धुमसत जळतं, धूर येत येत जळतं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तोच धूप आम्ही समजू आणि तो जाळू. तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू, आणि मी कोणीही नाही. पूजा करत असताना तूच सर्वस्व आहेस आणि मी कोणीही नाही. अहंकार ज्याला निर्माण झाला तो आपण कोणीही नाही अशा भावात येतो. धूप अहंकाराचा जळल्यामुळं आणि मी कोणीही नाही हेच जणू तेज आहे. आपल्याला उलटं वाटतं. आपल्याला वाटतं आपली अस्मिता जरा दाखवली म्हणजे आपलं तेज दिसेल. इथं उलटं सांगतायत. ही अहंतारूप धूप जाळला आणि मी कोणीही नाही असं म्हटलं तर त्याचं तेज फक्त असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू. मी कोणीही नाही असं म्हणण्यात परमात्म्याचं तेज प्रकट होतं. मी कोणी आहे असं म्हणण्यात देहाहंता प्रकट होते. सामरस्य पोटाळू निरंतर धूप जाळू आणि त्याच्यानंतर निरांजन दाखवू तर ते नाहम तेज याचा प्रकाश त्यांनी ओवाळू असं म्हटलेलं आहे. इथे एक पाठभेद आहे, सोहम तेज ओवाळू असंही म्हटलं जातं. दोन्हीचा अर्थ एकच आहे. मी कोणी नाही असं म्हटल्यानंतर स्वाभाविक जे तेज निर्माण होतं ते सोहमचंच असतं. देहाहंता जाते आणि आपण जे आहोत ते निर्माण होतं, ते तेज रूपी असतं. दोन्ही शब्द चांगलेत. तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू. स्वामीजी मात्र सोहम तेजे ओवाळू याच्यावर निरूपण करत असत. मला देखील सोहम तेजे ओवाळू हे चांगलं वाटतं, पण दोन्हीचे अर्थ फार भिन्न नाहीयेत. सामरस्य पोटाळू निरंतर. आणि मग सद्गुरूंचे जे चरण आहेत तर ते चरण पोटाळू म्हणजे अगदी पोटापशी धरू, मिठी मारू आणि पोटापशी ते चरण धरू. सामरस्य पोटाळू निरंतर. सोहम जर म्हटलं सोहम तेजे ओवाळू तर सामरस्य पोटाळू निरंतर हे जास्त जमतं. म्हणून हा पाठभेद स्वामीजींना आवडायचा, सोहम तेजे ओवाळू. हा अगदी आपण जशी पूजा करतो तसंच इथं दिलेलं आहे. मला देखील एक दोनदा आठवतं की पूजा केल्यानंतर दोन्ही हातांनी स्वामीजींचे चरण नुसते असे धरणं नाही, मिठी मारल्यासारखे असे करावेसे वाटले मी केले. त्यालाच पोटाळू असं म्हटलेलं आहे. माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेवू श्री गुरु चरण. करू भोग मोक्ष निंब लोण पाया तया. माझं शरीर, माझी तनू आणि प्राण आणि माझे प्राण, दोन गोष्टी आहेत इथं. एक शरीर आहे अपराप्रकृती आणि प्राण जीवभाव पराप्रकृती. या दोन्ही जणू दोन पादुका किंवा खडावा केलेले आहेत. आपलं जीवन या दोन्हीचं मिळून जीवन आहे. शरीराचं जीवन आणि शरीरामध्ये आत असणाऱ्या जीवभावाचं जीवन मिळून आपलं जीवन चाललेलं आहे. माझं शरीर आणि माझे प्राण याच कोणी दोन पादुका मी केल्या आणि त्या पादुकांनी सद्गुरूंना त्या पादुका अर्पण केल्या आणि या पादुकांनी सद्गुरूंचे चरण धारण केले. माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरुचरण. या पादुकांनी श्री गुरुचरण धारण केले. करू भोग मोक्ष निंब लोण पाया तया. आणि जे जे काही भोग असतील आणि मुक्ती देखील असेल. भोग म्हणजे इंद्रियांचे भोग, दृष्ट अदृष्ट भोग, दैवगत्या मिळणारे भोग. भोगांकरता प्रयत्न केल्यावर मग मिळणारे भोग. हे जे जे म्हणून भोग आहेत आणि ज्या ज्या विषयांचे जे जे भोग आहेत ते सर्व भोग आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे देह गेल्यानंतर उत्तम गती म्हणजे मोक्ष. जसं स्वर्गामध्ये जाणं अथवा काय वेगवेगळे लोक सांगितलेले आहेत तिकडं जाणं अथवा मुक्त होणं देखील, या दोन्हीचा भोगांचाही तिटकारा आणि मोक्षाचाही तिटकारा सद्गुरूंच्या पावलांपाशी विषयाची आवडही नको व्हायला आणि मुक्त होण्याची इच्छाही नको व्हायला. करू भोग मोक्ष निंबलोण पाया दया, त्यांच्या पायांवरून याचं लिंबलोण करून टाकून देऊ, भोग आणि मोक्ष दोन्हीचा त्याग करू. भोगाचा त्याग केला तरी देखील भोग भोगावे लागतात. भोग म्हणजे असं धरू नका की सगळे राजभोग असतील. दुःखाचेही भोग आहेत, सुखाचेही भोग आहेत, अडचणींचेही भोग आहेत, संकटांचेही भोग आहेत, सुगीचे देखील भोग आहेत. सगळ्याच प्रकारचे भोग त्यांचं निंबलोण केलं, उतरून टाकून दिले. आणि मोक्ष देखील, मोक्ष भावना देखील टाकून दिली. खरंच कधी कधी असं होतं की सगुणाच्या उत्कट प्रेमापोटी ती मुक्ती देखील नको असं वाटतं. जसं भोग हे मिळणारच आहे तशी मुक्तीही मिळणारच आहे. तुमच्या मनावर नाही ठेवलेलं मुक्ती नको म्हणणं किंवा हवी म्हणणं. संतांच्या वचनातून कधी कधी गैरसमज निर्माण होतात. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. म्हणजे तुकारामांनी मुक्तीला अगदी तुच्छ लेखलं. लेखून काय होणार आहे? त्या कर्माचा परिणाम म्हणून मुक्ती मिळणारच आहे. पण त्यावेळेला अशी इच्छा निर्माण होते की हे चरण आणि मी याच्यापेक्षा काही नसावं, यांची संगत ही स्वर्गापेक्षा मुक्तीपेक्षा देखील श्रेष्ठ. खरंच स्वामीजींच्या खोलीत असं वाटायचं की स्वर्ग देखील पूर्ण तुच्छ आहे, इतकी ही संगत आवडीची आनंददायी. या संगतीत पुढे मोक्ष देखील नको, पण त्या संगतीतच मोक्ष ठेवलेला आहे. तुम्ही हवं आणि नको म्हणता हा तुमच्यावर झालेला भावनांचा परिणाम आहे. त्यांची संगत इतकी आवडीची वाटते की त्यामुळे तुम्ही म्हणता की मोक्ष नको. दोन्ही मिळणार आहेत, पण जे मिळणार आहेत ते त्याच्या इच्छेसकट फेकून दिले, जे मिळेल ते मिळेल असा याचा अर्थ आहे. माझी तनू, 9:30 वाजले. माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवो श्री गुरुचरण. या दोन्ही पावलांनी श्री गुरुचरण लेवो. करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया. आणि भोग आणि मोक्ष हे दोन्हीही याचा उतारा करून हे ओवाळून फेकून देऊ असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ओवाळून टाकून देऊ याचा अर्थ या पायांपुढे मला त्याची किंमत नाही म्हणून ओवाळून टाकून देऊ. या श्री गुरु चरण सेवा हो पात्र तया दैवा. या गुरुचरण सेवेला तो दैववान पात्र होतो. जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे. हा जो दैववान आहे त्या दैववानाला सकळार्थ मिळावा. अर्थ म्हणजे पुरुषार्थ. सकळार्थ म्हणजे मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषांमधला सकळ अर्थ जर असेल तर मोक्ष, पण त्याचा मेळावा म्हटलं तर चारही पुरुषार्थ। म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष या सर्व गोष्टी बहाल करून त्याला पट्टा बांधला जातो, म्हणजे पट्टाभिषेक केला जातो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तो दैववान या गुरु सेवेला प्राप्त होऊन अशा दैववानाला सकळार्थ मेळावा पाटू बांधे, सर्व पुरुषार्थांचा पट्टाभिषेक केला जातो। तो सर्व पुरुषार्थांच्या पट्टाभिषेकाला प्राप्त होतो। काय होवे ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या पूजनाकडे कोणत्या भावानी पाहिलं हे या अशा ओव्यांवरून लक्षात येत। माझी देव पूजा पाय तुझे गुरु राया, गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी, असं का ज्ञानेश्वर महाराज म्हणत होते हे या भावावरून लक्षात येतं। काय उंचीवर जाऊन आपण हे वाचलं तरी आपल्या लक्षात राहत नाही काय काय करायचं ते, पण जर वाचून लक्षात ठेवून जर असं करून पाहिलं तर ही एक प्रातिभ साधना होऊन जाईल। करावी थोडा वेळ, महिन्यातून एखाद वेळेला, दोन चार महिन्यातून एखाद वेळेला अशा प्रकारची गुरुचरण सेवा जरूर करावी। आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची, शांत बसलेला आहे, हृदय शुद्धीची कल्पना केलेली आहे, संकल्प केलेला आहे। सद्गुरूंच्या पावलांचं स्मरण केलेलं आहे आणि अत्यंत स्वच्छ शुद्ध पवित्र निर्मळ झालेल्या हृदयाच्या ठिकाणी सद्गुरूंची चरणद्वय विराजमान झालेले आहेत। ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमोळी, भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो। अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ, ते लागले से अबोट चंदनाचे। प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनी नुपुरे, लेववू सुकुमारे पदे दिये। घणावली आवडी अव्यभिचारे चौखडी, ये घालू जोडी आंगोळिया। आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवू वरी। तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू। किंवा तेथे अहम हा धूप जाळू, सोहम तेजे ओवाळू। सामरस्ये पोटाळू निरंतर, माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरुचरण. करू भोग मोक्ष निंबलोण पाया दया. या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा. जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे. अशी मजा आहे, याच्यात अवघड काही नाही. हरी हरी. पंधराव्या अध्यायाचं हे गुरु स्तवन आहे. हे पूजेच्या बाबत म्हटलं जातं, त्याच्या पुढेही सद्गुरु आणि सद्गुरूंची स्तुती ही चालूच आहे. आपण पुढच्या वेळेला बघू ते सगळं. सद्गुरूंना ते काही मागतायत. ब्रह्मींचे विसवणेवरी उन्मेख लाहे उजरी, जे वाचे ते ये करी सुधा सिंधू. अशी पूजा करून ते सद्गुरूंना असं म्हणतायत की ब्रह्म विश्रांतीला आल्यानंतर जे ज्ञान परिपक्व होतं, त्या ज्ञानानी जे वाचे ते या करी सुधा सिंधू, या वाचेला ते ज्ञान सुधा सिंधू करत, अमृताचा समुद्र करत. तशी माझी वाचा होवो असं ते सद्गुरूंना म्हणतात. पुढच्या वेळेला बघू. हरी ओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज, सब संतन की जय. जय जय रघु.